चैप्टर 6 पार्ट 6 एक्सरसाइज 11 स्वाध्याय 11 उपाहार गृहातील एक संवाद। एक पारशी बाबा रुस्तम त्यांच्या मराठी मित्राबरोबर मराठी पद्धतीचे खाणे खायला एका उपाहार गृहात जातात। त्यांच्यातील संवाद वाचूया। रुस्तम, इथे मस्त मराठमोळं जेवण मिळतं, तू काय खाणार आहेस? मेनू कार्ड बघायचं?
नको, मला सांग तू काय घेतोयस, मी पण तेच घेईन।
मी तर थाळी घेणार आहे मस्त पैकी।
काय काय असतं रे थाळीत?
थाळीत बरंच काही असतं, दोन भाज्या असतात, एक सुकी आणि एक रस भाजी असते, भात असतो, आमटी आणि ताक असतं, चपाती आणि हो पापड पण असतो तळलेला।
आणि आंबट काय असतं रे? मला आंबट चीज लय आवडते।
जास्त आंबट बरं नाही रुस्तम बाबा। आंबट ना लोणचं असतं, ताक आणि एक लिंबाची फोड पण असते। तुला ताक आवडतं का?
मला ताक चालते नाही पण लिंबू चालते।
अरे पारशी बाबा, चालते नाही चालतं म्हणायचं, लिंबू चालतं।
अरे हो ते लिंबू। आणि गोड पण भेटेल ना काय थाळीत?
गोड भेटेल नाही, मिळेल म्हणायचं। थाळीत श्रीखंड आणि बासुंदी दोन्ही असतात, पण मला बासुंदीच जास्त आवडते, मी ती पितो।
मला श्रीखंड लय आवडते, मी श्रीखंड पितो, अरे माफ कर खातो।
हा बरोबर, तुला श्रीखंड खूप आवडतं, तू श्रीखंड खातोस, मला बासुंदी खूप आवडते, मी बासुंदी पितो। राहील ना आता लक्षात?
पोटामध्ये काय जाईल तर नक्की लक्षात राहील। दोन थाळ्या मागव